चौकीदाराचे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातील घडामोडी संदर्भात पंतप्रधान मोदी यांची इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा. जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सुरुवात. देशी गाईला राज्यमाता गोमाता दर्जा देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय. सायबर गुन्हेगारी संदर्भात सीबीआयचे देशभरात छापे, 26 जणांना अटक. आणि कानपूर कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची पहिल्या डावानंतर 52 धावांची आघाडी. पश्चिम आशियातील अलीकडच्या काळातील घडामोडींविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी काल चर्चा केली. दहशतवादाला जगात कुठेही थारा नसल्याचं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पश्चिम आशियातील तणाव निवळणं आवश्यक आहे. ओलीस ठेवलेल्यांची सुरक्षित सुटका करणं महत्वाचं असून या क्षेत्रात लवकरात लवकर शांतता आणि स्थिरता प्रस्थापित व्हावी यासाठी भारताचा कायमच पाठिंबा असेल असंही पंतप्रधानांनी नमूद केलं. इराणचं प्रशासन मध्य आशियाच्या संपूर्ण परिसराला युद्धाच्या आणि अंधकाराच्या खोल गर्दीत घेऊन चाललं आहे असं सांगत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या नागरिकांशी काल दृकश्राव्य संदेशाद्वारे संवाद साधला. मध्य आशियातील अशी कोणतीही जागा नाही जिथे इस्रायल पोहोचू शकत नाही. आम्ही कुठेही पोहोचून इस्रायलचं आणि इस्रायलच्या नागरिकांचं रक्षण करू शकतो असं त्यांनी या दृकश्राव्य फेरीत म्हटलं आहे. इराण जेव्हा धर्मांध शक्तीच्या दडपशाहीतून मुक्त होईल आणि इस्रायल आणि इराणमध्ये शांतता नांदेल तेव्हा पर्यटन आणि तंत्रज्ञान विकासाचा दोन्ही देशांना फायदा होईल असंही नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. दरम्यान सलग दोन आठवडे मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केल्यानंतर आणि हिजबुल्लाचा म्होरक्या हजरत नासरल्ला याची हत्या झाल्यानंतर आता इस्रायलचं सैन्य लेबनॉनवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं आमच्या प्रतिनिधींनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं जमैकाचे पंतप्रधान डॉक्टर अँड्रू होलनेस यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करणार आहेत. दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आज दोन्ही देशांमध्ये अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. डॉक्टर होलनेस यांची ही पहिलीच भारत भेट आहे. या भेटीत ते राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींशी देखील चर्चा करणार आहेत. जमैकाचे पंतप्रधान इतर उच्चपदस्थ अधिकारी व्यापारी आणि उद्योजकांशीही संवाद साधणार तसंच ते उद्या वाराणसीला भेट देणार आहेत. जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली. ही मतदान प्रक्रिया शांततेत सुरळीतपणे पार पडावी यासाठी राज्यातील 7 जिल्ह्यातील 40 मतदारसंघात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. संध्याकाळी 6 पर्यंत मतदानाची वेळ आहे. सर्व मतदान केंद्र प्राथमिक सोयी सुविधांनी सुसज्ज असून 20,000 अधिक निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या जिल्ह्यांमध्ये 5,060 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. या टप्प्यात 39,00,000 अधिक मतदार 415 उमेदवारांचं भविष्य ठरवणार आहेत. जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी 18 आणि 25 सप्टेंबर रोजी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं. पहिल्या टप्प्यात 61% आणि दुसऱ्या टप्प्यात 57% मतदानाची नोंद झाली. या सर्व टप्प्यांची मतमोजणी 8 ऑक्टोबरला होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे ही माहिती दिली. देशातल्या तरुणीमध्ये अन्याय आणि अत्याचाराचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हर हर दुर्गा हे अभियान मोलाची भूमिका बजावेल असा विश्वास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल मुंबईत व्यक्त केला. कुर्ला इथल्या शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये हर हर दुर्गा या अभियानाची सुरुवात बिर्ला यांच्या उपस्थितीत करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या अभियानाच्या माध्यमातून शासकीय औद्योगिक संस्थांमधल्या तरुणींना स्वसंरक्षणाचं मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी अभिनेत्री अदा शर्मा यांनी युवतींना स्वसंरक्षणाचं महत्व सांगणारं प्रात्यक्षिक देखील सादर केलं. ग्रामसेवक कोतवाल आणि गृहरक्षक दलाच्या जवानांच्या मानधनात वाढ करण्याला काल महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या मर्यादेत वाढ करून ते 20 लाखांपर्यंत करण्यात येणार आहे. राज्यातल्या गोशाळांना देशी गायींच्या पालनासाठी प्रतिदिन प्रतिगाय 50 रुपये अनुदान देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. अत्यल्प उत्पन्न असलेल्या गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून ऑनलाईन पद्धतीनं हा निधी देण्यात येईल. देशी गायी शेतकऱ्यांसाठी वरदान असून त्यांना राज्यमाता हा दर्जा देण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. मरणासन्न रुग्णांची जीवन आधार प्रणाली काढून घेण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनांचा आराखडा आरोग्य मंत्रालयानं तयार केला आहे. या मसुद्यावर नागरिकांची मतं मागवण्यात येत आहेत. जे रुग्ण उपचारांनी बरे होण्याची कुठलीही शक्यता नाही आणि नजीकच्या भविष्यात ज्यांचा मृत्यू अटळ आहे असे रुग्ण तसंच ज्यांनी 72 तासात उपचारांना प्रतिसाद दिलेला नाही अशा मेंदूला गंभीर दुखापत झालेल्या रुग्णांचाही या यादीत समावेश केला आहे. डॉक्टरांनी यासंदर्भात अनेक बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा असं यामध्ये नमूद केलं आहे. मंत्रालयानं सांगितलं की अतिदक्षता विभागात जीवन आधार प्रणालीच्या आधारानं असलेले अनेक मरणासन्न रुग्ण दाखल आहेत. ज्याचा रुग्णांना काहीच फायदा होत नाही उलट रुग्णांना त्रास आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. या मसुद्यात वैद्यकीय तात्विक आणि कायदेशीर अशा सर्व बाबींचा विचार केला असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे. जगभरातल्या लोकांची सायबर गुन्हेगारीकडे फसवणूक करणाऱ्या टोळीत सामील असलेल्या 26 जणांना काल केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं अटक केली. देशभरातल्या विविध 32 ठिकाणी छापे घालून सीबीआयनं सायबर गुन्हेगारीचं हे जाळं उद्ध्वस्त केलं. या प्रकरणी पुण्यातून 10 जणांना अटक करण्यात आली असून 5 जणांना हैदराबादमधून तर 11 जणांना विशाखापट्टणमधून ताब्यात घेतलं. या छाप्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणं मोबाईल फोन लॅपटॉप रोख रक्कम अन्य साहित्य सीबीआयनं जप्त केलं. या गुन्हेगारांनी परदेशातल्या प्रामुख्यानं अमेरिकेतल्या नागरिकांची तांत्रिक सहाय्य सेवा पुरवठादार म्हणून फसवणूक केली. सीबीआयचा आंतरराष्ट्रीय तपास विभाग इंटरपोल तसंच परदेशी तपास संस्थांच्या मदतीनं ऑपरेशन चक्र 3 अंतर्गत संघटित सायबर गुन्हेगारीविरोधात कारवाई करत आहे अशी माहिती सीबीआयनं दिली. भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या कानपूर क्रिकेट कसोटीमध्ये आजच्या अखेरच्या दिवशी बांगलादेशचा संघ आपला दुसरा डाव 2-26 धावांच्या पुढे सुरू करेल. भारताच्या आर अश्विननं हे दोन्ही गडी बाद केले. तत्पूर्वी 2 दिवसानंतर काल खेळ पुन्हा सुरू झाल्यावर बांगलादेशनं 107 धावांवरून आपला पहिला डाव सुरू केला आणि सर्वबाद 233 धावा केल्या. त्यानंतर भारतानं 9 गडी बाद 285 धावांवर आपला डाव घोषित केला. भारताला पहिल्या डावात 52 धावांची आघाडी मिळाली आहे. केंद्र सरकारनं गुजरात मणिपूर आणि त्रिपुरा या पूरबाधित राज्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून 675 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या एकूण रकमेपैकी 600 कोटी रुपये गुजरातला 50 कोटी रुपये मणिपूरला तर 25 कोटी रुपये त्रिपुरा राज्याला दिले आहेत. या राज्यांना यंदाच्या नैऋत्य मान्सून काळातील अतिवृष्टी पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणावरील हानीला सामोरं जावं लागलं. पूरबाधित राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यास केंद्र शासन कटिबद्ध असल्याचं गृहमंत्रालयानं यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अरुणाचल प्रदेश तामिळनाडू केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ईशान्येकडच्या राज्यातही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम आशियातील घडामोडींसंदर्भात पंतप्रधान मोदी यांची इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्याशी चर्चा. जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सुरुवात. देशी गायीला राज्यमाता गोमाता दर्जा देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय. सायबर गुन्हेगारी संदर्भात सीबीआयचे देशभरात छापे, 26 जणांना अटक. आणि कानपूर कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची पहिल्या डावानंतर 52 धावांची आघाडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.